सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. एमएच 935 मध्ये फायनली आनंदाची बातमी. अनलॉकिंग प्रोसिजर मध्ये गौरी गणपतीच्या काळामध्ये सुरू झाल्या आहेत एसटी बसेस. फायनली लाल परी धावणार आता रस्त्यावरनं. आणि त्याचबद्दल आपल्या नांदेडच्या डेपो प्रमुख आगार प्रमुख ज्या आहेत वर्षा येरेकर मॅम यांच्याकडनं आपण माहिती घेतोय. जे आपले लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही इफेक्ट्स वगैरे झालेत लाल परीवरती, काय व्यवसायावरती परिणाम झालाय, तुम्ही काय सांगाल आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या ट्रॅव्हलिंग मध्ये काय झालं?
आता नांदेड आगाराचं घेतलं तर नांदेड आगाराचं प्रत्येक दिवशीच उत्पन्न हे 15 लाख रुपये.
अच्छा.
पण आता सध्या स्थितीत आम्हाला 2 ते 2.5 लाख पर्यंत पर डे उत्पन्न मिळतोय.
अरे बाप,
हा एवढा लॉस आहे. मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर तो भरपूर आहे.
बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे फक्त नांदेड आगाराचं जर का हे पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्राचं तर कॅल्क्युलेटच करत बसायला लागेल. खरंच भरपूर परिणाम झालाय. फायनली कसं वाटतंय की मग आता लालपरी सुरू होतीये? तुमचंही काम इतके दिवस थांबलेलं नाहीच आहे, पण आता फुल फ्लेश मध्ये सुरू होईल आणि त्यातही भरपूर तुम्हाला मेहनत करावी लागणार तुमच्या बाजूने.
आणि प्रवासी सेवा हेच आमचं ब्रीद असल्यामुळे आमच्याकडे सध्या उत्साहाचं वातावरण आहे. कारण एवढ्याच दिवसापासून बसताना असं पूर्ण रिकामं पाहिलंय का मलाही कसं तरी व्हायचं. पण आता प्रवाशांना वगैरे हे सगळे गर्दी वर्दळ बघून सर्व म्हणजे कर्मचारी सर्व असे उत्साही आहेत सध्या.
अगदी ते थोडस फेस्टिवल माहोल झाला असेल नाही का तिकडे?
हा राईट राईट.
लौटते आती हूँ थोडी देर में. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.